आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर उत्तर प्रदेशातील प्रारूप मतदार यादीतून एकंदर 2,89,00,000 मतदारांची नावं वगळण्यात आली. विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार, विकसकांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पाची रुपरेषा. ONDC या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर 170 अधिक स्मारकं आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा. आणि देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग 14 फेब्रुवारीपासून. आता सविस्तर बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR अंतर्गत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासाठी प्रारूप मतदार यादी काल लखनौमध्ये प्रकाशित केली. या प्रारूप मतदार यादीमध्ये 12,55,56,000 अधिक मतदारांची नावं आहेत. विद्यमान मतदार यादीतील 81% अधिक मतदारांनी आपले अर्ज भरून नवीन प्रारूप मतदार यादीसाठी नावं नोंदवली आहेत. उत्तर प्रदेशचे राज्य निवडणूक अधिकारी नवदीप रिन्वा यांनी माध्यमांना ही माहिती दिली. विद्यमान मतदार यादीमध्ये 15,44,30,092 मतदार होते. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या नवीन प्रारूप मतदार यादीत 2,89,00,000 मतदारांची नावं न आढळल्यानं ती नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष पडताळणी मोहिमेदरम्यान 46,23,000 मतदार एकंदर विद्यमान मतदार यादीच्या 3% मृत आढळले आहेत. यासंदर्भातील दावे आणि आक्षेप स्वीकारण्याचा कालावधी 6 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आला असून 6 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत दावे आणि आक्षेपांवर निर्णय घेतला जाईल अशी माहितीही रिन्वा यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या मतदार यादीचं अंतिम प्रकाशन 6 मार्च रोजी केलं जाईल. त्यानंतर नागरिकांना दावे आणि आक्षेप सादर करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मिळेल. विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार, विकासक आणि इतर भागधारकांना अधिक माहितीपूर्ण नियोजन आणि गुंतवणुकीचे निर्णय घेणे शक्य व्हावं यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 घोषणा केलेल्यांची अंमलबजावणीच्या दृष्टीने आर्थिक व्यवहार विभागानं 3 वर्षांची सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात PPP प्रकल्पांची रुपरेषा तयार केली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयानं काल दिली. या प्रकल्प रुपरेषेत केंद्रीय पायाभूत सुविधा मंत्रालय, विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 852 प्रकल्पांचा समावेश आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात ONDC या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर 170 अधिक केंद्र सरकारनं संरक्षित केलेल्या स्मारकं आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा सुरु केली आहे अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयानं काल दिली. ASIची तिकीट प्रणाली एका खुल्या डिजिटल नेटवर्कवर आणल्यामुळे नागरिक आणि पर्यटक विविध एप्लिकेशनद्वारे तिकीटं बुक करू शकतील. भारताच्या विविध प्रादेशिक भाषा समाजाला एकत्र जोडतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सर्व भारतीय भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत यावर भर देतात असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल केलं. 5 अभिजात भाषांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 55 दुर्मिळ आणि मौल्यवान साहित्यकृतींचं प्रकाशन प्रधान यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. हा साहित्यिक ठेवा तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि ओडिया भाषांमध्ये आहे. ही पुस्तकं केंद्रीय भारतीय भाषा संस्थेने प्रकाशित केली आहेत. केंद्रीय अभिजात तामिळ संस्थेद्वारे प्रकाशित केलेली 13 पुस्तकं आणि तिरुक्कुरल सांकेतिक भाषा मालिकेचंही प्रकाशन यावेळी झालं. गेल्या वर्षी सरकारनं आणखी 5 भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. यामध्ये मराठी, तेलगू, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या भाषांचा समावेश आहे. लक्झमबर्ग आणि भारतादरम्यान फिनटेक, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर फ्रान्स आणि लक्झमबर्गच्या 7 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. लक्झमबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रिडेन आणि उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री झेवियर बेटेल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. लक्झमबर्ग केवळ द्विपक्षीय भागीदार म्हणून नव्हे तर युरोपीय महासंघांमध्ये देखील उभयपक्षी संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. यावेळी दोन्ही देशांमध्ये वित्त, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. तसंच जयशंकर यांनी लक्झमबर्गमधील भारतीय समुदायाच्या नागरिकांशीही संवाद साधला. गेल्या शनिवारी व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांदरम्यान एकंदर 24 सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून या कारवाईत आतापर्यंत 56 अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत असं व्हेनेझुएलाच्या सैन्यदलाकडून सांगण्यात आलं. या घटनेला युद्ध असं संबोधून हा गुन्हा असून प्रोसिक्युटर या घटनेची चौकशी करतील असं व्हेनेझुएलाचे अटॉर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलामध्ये कार्यरत असलेले 32 क्युबन लष्करी आणि पोलीस अधिकारी या कारवाईत मरण पावले आहेत. यामुळे कॅरेबियन बेटांवर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. पंजाब पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कार्यदलानं काल सीमा सुरक्षा दलासोबत केलेल्या 2 वेगवेगळ्या संयुक्त कारवाईत शस्त्र, दारुगोळा आणि अंमली पदार्थांसह 7 जणांना अटक केली आहे. अमृतसरमधील एका सीमावर्ती गावातून त्यांनी एकंदर 20 किलो हेरॉईन या अंमली पदार्थासह 4 जणांना ताब्यात घेतलं. देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल केली. सप्टेंबरमध्ये सुरू होणारी आयएसएल मोहन बागान आणि ईस्ट बंगालसह सर्व 14 क्लब्सच्या सहभागाने खेळली जाईल. हे दोनही क्लब्स अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अर्थात एआयएफएफने सुचवलेल्या आर्थिक प्रणालीला विरोध करत होते. मांडवीय यांनी केंद्र सरकार, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि क्लबचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीनंतर ही घोषणा केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर उत्तर प्रदेशातील प्रारूप मतदार यादीतून एकंदर 2,89,00,000 मतदारांची नावं वगळण्यात आली. विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार, विकसकांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांची रुपरेषा, ओएनडीसी या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर 170 अधिक स्मारकं आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा आणि देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग 14 फेब्रुवारीपासून. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.